नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई हांणी काल राजभवनार आयोजित कार्यावळीत राज्यपाल निधीतल्यान 272 कॅन्सर आनी डायलिसीस दुयेतींक अर्थिक मजत भेटयल्या. ह्या वेळार उलयतना राज्यपालांनी देशाची जनता ही सर्वेसर्वा असून लोकप्रतिनिधींनी आपली जापसालदारकी वळखून लोकांची सेवा करपाक जाय अशें सांगले. सैमीक दायज यात्रा यशस्वीपणान पुराय केल्या उपरांत आता गोंयच्या दोंगराळ आणि राना वाठारांनी भेट दिवन अशा वाठारांनी रावपी लोकांच्या जिणे पद्धतीचो अभ्यास करतलो अशें राज्यपालांनी सांगले. तशेंच अशा वाठारांनी रावपी लोकांच्यो समस्या सोडोवपाचो यत्न करतलो अशें तांणी म्हळां. राज्यपालांनी कॅन्सर दुयेंती बेगिनातल्यान बेगीन दुयेंतातल्यान बरे जावपाची प्रार्थना करून कॅन्सर दुयेंत आता पुराय तरेन बरे जावपाक शकता आनी ते खातीर दुयेंतींनी काळजी करपाची गरज ना अशें सांगले. गोयात चिकण मातीपासून गणपतीच्यो मूर्ती तयार करपी कलाकारांक 500 रुपया मेरेन प्रतिनग सवलत दिवपा खातीर फुडल्या अधिवेशनात प्रस्ताव मांडटलो अशें गोय हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आणि पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकार हांणी म्हळां. अनुसावन ह्या कलाकारांक 100 रुपया बदला 200 रुपया प्रतिनग गणपतीची मूर्ती अशा पद्धतीन सवलतीत वाड केल्या. ह्यान आदी 2008 सावन 100 रुपया प्रतिनग अशी सवलत दिताले. पोरू 388 गणपती करपी कलाकारांक 54 लाख रुपया निधी खर्च करून सवलतींचो निधी दिल्लो. अनु हस्तकला महामंडळान संबंधित सवलत दिवपाक 1 कोटी रुपया इतलो निधी आसा अशी माहिती आमदार आर्लेकार हांणी दिल्या. गोयात महाराष्ट्रातल्यान येवपी प्लास्टर ऑफ पॅरिसाच्या मूर्त्यांचेर कडक बंदी आसा. गोयच्या शिमेचेर ह्यो मूर्ती गोयात येवच्यो न्हय म्हण कडक पाळत दवरतले. तशेंच अश्यो मूर्त्यो विकप्यांचेर कडक कारवाय करतले. स्वयं पेड्ड्यार करपी अश्यो पीओपीच्यो मूर्ती गोयकारांनी घेवच्यो न्हय अशें आवाहन आमदार आर्लेकार हांणी केलां. दक्षिण गोंय जिल्हो पंचायतीच्या अध्यक्षपदा खातीर भाजपाच्यो वांगडी संजना वेळीप हांणी उमेदवारी अर्ज भरला. वेळीप हांचो एकूच अर्ज आयिल्ल्यान त्यो ह्या पदाचेर वेचून आयिल्ल्यात जमा आसात. मात्र हे विशींची अधिकृत घोषणा सोमारा 2 सप्टेंबराक जावपाची आसा. आदले अध्यक्ष सुवर्णा तेंडुळकर हांणी आपल्या पदाचो राजिनामो दिल्ल्यान रिते जाल्ले पद भरून काडपा खातीर सोमारा वेचणूक जावपाची आसा. ते खातीर काल उमेदवारी अर्ज भरपाचो निमाणो दीस आसलो. वेळीप हांचो एकूच उमेदवारी अर्ज दाखल झाला. दिवचल तालुक्यातल्या मुळगावा 150 खाटींचे नवे हॉस्पिटल 2 वर्सांभितर उभारतले. ह्या हॉस्पिटलाक लागपी कर्मचारी आणि सुविधा उपलब्ध करून दिवपाक प्रशासकाची नियुक्ती करतले अशी माहिती मजूर आणि रोजगार मंत्री बाबूश मोन्सरात हांणी दिल्या. ईएसआयच्या क्षेत्रीय मंडळाची बसका झाली त्या वेळार पत्रकारांक तांणी ही माहिती दिल्या. ईएसआय हॉस्पिटला खातीर मुळगाव हांगा हाऊसिंग बोर्डाची जमीन मेळ्या. मडगावा ईएसआय हॉस्पिटलाची स्थिती चड बरी ना. गोमेको आणि जिल्हो हॉस्पिटलातल्यान निवृत्त डॉक्टरांक प्रशासक म्हणून नेमतले अशेंय तांणी सांगले. अणजूण हांगा राती उसरा मेरेन ध्वनी प्रदूषण जाता म्हण कागाळी वाडत आसात. हाची दखल घेवन ध्वनी प्रदूषणाचे नियंत्रण दवरपा वांगडा कारवाय करपाक सरकारान 3 खासा पुलीस पंगड गस्तीचेर तैनात केल्यात. अणजूण पुलिसाकडेन कागाळ आयली तर अर्ध्या वरा भितर कारवाय जातली. प्रदूषण नियंत्रण मंडळूय ध्वनी प्रदूषणाचेर देखरेख दवरतले अशी माहिती सरकारान मुंबय उच्च न्यायालयाच्या गोय खंडपीठाक दिल्या. थळाव्या हणजूण पुलिसां व्यतिरिक्त म्हापसा उपविभागीय पुलीस अधिकाऱ्यांनी उपनिरीक्षकाच्या फुडारपणाखाला हेर 3 पुलीस पंगड स्थापन केल्यात. हे पंगड हणजूण वाठारात रातच्या 10 उपरांत गस्तीचेर आसतले. जे सुवातेर संगीताचो आवाज आयोजकांक दिल्या परवानगीच्या प्रमाणापरस चड आसलो तर कारवाय जातली अशेंय तांणी सांगलां. बहुभाषिकता शाळांतले शिक्षणातले माध्यम आणि तरणाट्या विद्यार्थ्यांखातीर थळाव्या भारतीय भाषेत शिकपाचे म्हत्व हाचेर चर्चा करपाक शिक्षण मंत्रालयान एक बसका घेतली. नवी दिल्लीत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार हांच्या अध्यक्षतेखाला वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञांची बसका आपयली. एका परस चड भाषांचे ज्ञान घेवपाक आणि परस्पर कुशळताय विकास सक्षम करपाक मजत जाता हाचेर मंत्रालयान भर दिलो. शिक्षणात मातृभाषेचे म्हत्व अधोरेखित करताना मंत्रालयान म्हळे की ल्हान भुरगी त्यांच्या आवय बोलीत वा मायभाषेवरवी अतुलनीय संकल्पना चड बेगीन शिकतात आणि समजून घेतात. परवरी शिक्षण प्रशिक्षण संस्थेन कवळे फोणेचे पाठशाळेच्या जोडपालवान राज्य पावड्यार आंतर उच्च माध्यमिक विद्यालय संस्कृत देशभक्तीपर गीतांची सर्त आयोजित केली. काल कवळे शंकर संस्कृत पाठशाळेत जाल्ले हे सर्तीत हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक शाळेक वस्तादपण फावो जाले. राज्यातल्या 10 उच्च माध्यमिक विद्यालयांचे पंगड ह्या सर्तीत वाटेकार जाल्ले. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.